मला सरकार सांगायची इतिहास करू द्या देशाला, सांगायची इतिहास गरज नाही. कारण माणसांना या ठिकाणी माणसांच्या मनावरती अधिराज्य केलेला हा बैलजोड आहे. बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात या ठिकाणी या बैलांचं नाव घेतलं जाणार, लिहिलं जाणार.
अरे एक नाही दोन नाही कित्येक आठ.